बेगमच्या स्मृतीसाठी एकानं बांधलाय ताजमहाल, बेगमच्या स्मृतीसाठी एकानं बांधलाय ताजमहाल, दुसरा चिरतोय ऊर तिचं, करतोय किती बेहाल.
व्यवहाराचं जग हे फारच वेगळं असतं, व्यवहाराचं जग हे फारच वेगळं असतं. एकाचं घेऊन दुसऱ्याला देण्यातच सगळं असतं.
भारावलेला क्षण चंद्राची साक्ष, भारावलेला क्षण चंद्राची साक्ष, तरीही अजून जीवन सार वृक्ष.
मृगाचे दिवस येता भर दुपारी ओलावा, मृगाचे दिवस येता भर दुपारी ओलावा, थै थै नाचत मोर होऊन थेम टपोरा झेलावा.
माडीवर रंगलेल्या मैफिलीत सोहळा होता, माडीवर रंगलेल्या मैफिलीत सोहळा होता. स्पर्शातून जाणवलेला अर्थ मात्र वेगळा होता.
भरतीच्या वेळी लाटे मागून लाट येता किनारा बावरतो, ओहोटी होताच लाटेकडे बघत बिचारा शहारतो.
एकदा मला विचारलं कागदावरच्या आणि तळ हातावरच्या रेषात फरक काय हो, नाही एकदा मला विचारलं कागदावरच्या आणि तळ हातावरच्या रेषात फरक काय, मी म्हणालो एक कृत्रिम तर दुसरी नैसर्गिक हाय.
विसरते हे आठवलं की विसरलेलं आठवतं, आठवते हे आठवलं की आठवलेलं विसरत.
दोन ध्रुव जोडणारी परिघाची रेषा, दोन ध्रुव जोडणारी परिघाची रेषा, तशीच असते दोन दिवसामधली निशा.
ना उरले गीत ना राहिले गाणे, ना उरले गीत ना राहिले गाणे, आभासच होते खरे तुझे माझे एक होणे.
आयुष्याच्या गाण्यात गवसला नाही सूर, आयुष्याच्या गाण्यात गवसला नाही सूर, ओहोटीचं नाव नाही जीवन बनलं पूर.
वारा वादळी झाला आभाळही फाटलं, तुझं माझं प्रेम होतं आभासनं नटलं.
अगं चुंबन या शब्दातच एवढी आस आहे, एकदा घेऊन सुद्धा दुसऱ्याची प्यास आहे.
तू मला सोडून जाता हृदयाची शकले झाली, तू मला सोडून जाता हृदयाची शकले झाली, काळजा टोह होसळला आणि आसवानं पापणी भिजली.
उष्णतेच्या स्पर्शाविनं पहाटेचा वारा जसा स्तब्ध असतो, उष्णतेच्या स्पर्शाविनं पहाटेचा वारा जसा स्तब्ध असतो, तसाच द्वेषाचा स्पर्श नसणारा बाळाचा पहिला शब्द असतो.
मला वाटतं तुझ्या कुशीत पडून राहावं, मला वाटतं तुझ्या कुशीत पडून राहावं, पडल्या पडल्या एक नव स्वप्न पाहावं.
तुझ्या धवल हास्याचं प्रतिबिंब मनात उमटलं, तुझ्या धवल हास्याचं प्रतिबिंब मनात उमटलं आणि मी नजरेतूनच मनात उतरल्याचं पटलं.
कोण जाणे कसा पहिल्या भेटीतच मोकळेपणा आला, कोण जाणे कसा पहिल्या भेटीतच मोकळेपणा आला, दुराव्याचं नाव नाही आपलेपणाच रंगला.
असं म्हणतात तळहातावरच्या रेषामधून स्वप्नांचा झरा वाहतो, असं म्हणतात. असं म्हणतात तळ हातावरच्या रेषांमधून स्वप्नांचा झरा वाहतो. अरे मी तर म्हणतो आपणच आपल्या तळ हातावरच्या रेषा बदलतो.
भविष्याच्या स्वप्नावर माणूस जगत असतो. भविष्याच्या स्वप्नावर माणूस जगत असतो, तरीही का कुणास ठाऊक भूतकाळात वाहत जातो.
जे व्हायला नको ते अटळपणे घडणार हे मला जाणवत होत. जे व्हायला नको ते अटळपणे घडणार हे मला जाणवत होत. नकळतच माझं मन या आघाताला बनवत होत.
खाण्यासाठी जगण्यात फार मोठा स्वार्थ आहे. जगण्यासाठी खाण्यात खरंच किती अर्थ आहे.
जगण्यात मी मरण भोगतो. जगण्यात मी मरण भोगतो अश्रूतून माझ्या गीतांचा जन्म होतो.
तरुणपणात एकटे पण नकोस वाटत. तरुणपणात एकटे पण नकोस वाटत. बेधुंद मनाला सोबत कोणीतरी हवावंस वाटत.
तुझ्या नेत्र कटाक्षानं मी कावरा बावरा होतो. कळतंय का तुला काही? अगं तुझ्या नेत्र कटाक्षानं मी कावरा बावरा होतो. हळूच ओठात हसतो आणि क्षणात देहभान विसरून जातो.
अंधार मला प्रिय वाटतो. निदान स्वतःशी स्वतःला संवाद तरी साधता येतो.
जग झोपेत स्वप्न पाहत असतं. जग झोपेत स्वप्न पाहत असतं आणि मी जागेपणीच स्वप्न पाहतो. रंग बावरी तुझा चेहरा पाहून मी मलाच हरवून जातो.
घर फक्त चार भिंतीचंच नसावं. घर फक्त चार भिंतीचंच नसावं. दोघांच्या प्रेमानं काठोकाठ भरलेलं असावं.
रंग रंगीली तू स्वप्न बिलोरी. रंग रंगीली तू स्वप्न बिलोरी. तुझ्या सहवासाची धुंदीच प्रियतमा निराळी.
तुझ्या डोळ्याला डोळे भिडतात. तुझ्या डोळ्याला डोळे भिडतात. कधी कधी मनात नसतानाही मनातलं सारं काही बोलतात.
प्रिये तुझ्यावर लाखो नजरांचा पहारा. अगे अगं तुझ्यावर लाखो नजरांचा पहारा. कसा सांगू तुला माझ्या मनातला वादळ वारा.
राजसा राजसा तुझ्या कुशीत बहरतात ऋतू सारे. रंग गंध मोहर बेधुंद करतात माझे अंग अंग सारे.
काळ्या कुट्ट मेघानी माझ्या स्वप्नाचं आकाश भरून गेलं. काळ्या कुट्ट मेघानी माझ्या स्वप्नाचं आकाश भरून गेलं होतं तेव्हा तू भेटलीस. तेव्हा तू भेटलीस आणि मेघांची बरसात झाली. आणि पुन्हा माझ्या शब्दांच्या झाडाला नवीन पालवी फुटली.
रोज रात्री चंद्र तुझे रूप घेऊन येतो. रोज रात्री चंद्र तुझे रूप घेऊन येतो. आठवणीचे चांदणे फुलवीत सारी रात्र बेचैन करून जातो.
मुखवटा घालून जगायला नकोच वाटत. खरं सांगू का मुखवटा घालून जगायला नकोच वाटत. पण खऱ्या चेहऱ्याला इथलं जगच परक वाटत.
आभाळ मृगाने भरून यावं अगदी तसंच मन भरून येत. तुझ्या संगतीत सारं सारं रिकामं होतं.
बेधुंद व्हावं बेफाम व्हावं माझं मलाच भान नसावं. बेधुंद व्हावं बेफाम व्हावं माझं मलाच भान नसावं तुझ्या नुसत्या स्पर्शाने. बर का, तुझ्या नुसत्या स्पर्शानं माझ्या देहाचं फूल व्हावं.
आणि मग तुझ्याच शब्दगंधात मी बेधुंद होते. मग माझी मी कुठे राहते, न कळत तुझीच होऊन जाते.
तुझ्या सुंदर नाजूक मोरपंखी हाताचा विळखा असतो माझ्या गळ्यात. तुझ्या सुंदर नाजूक मोरपंखी हाताचा विळखा असतो माझ्या गळ्यात. तेव्हा शब्दांच्या लाटा उठतात मनाच्या सरोवरात.
साखर झोपेत मी असता तुझ्या आठवणीची वरात आपल्याच नादात चाललेली असते. आणि मीही त्या वरातीसोबत चाललेली असते, कळत न कळत.
आणि मग तुझ्या शब्दगंधात मी बेधुंद होतो. आणि मग तुझ्या शब्दगंधात मी बेधुंद होतो. मग माझा मी कुठे राहतो, न कळत तुझाच होऊन जातो.
अंधारलेल्या झाडावर विसावतात पाखरं, तशीच तुझ्या कुशीत विसावते मी रात्रभर.
दवबिंदू विरघळून जातो मोगऱ्याच्या फुलात. अगं दवबिंदू विरघळून जातो मोगऱ्याच्या फुलात, अगदी तसाच मी विरघळून जातो तुझ्या सहवासात.
सारच काही ओठाने बोलायचं नसतं, सारच काही ओठाने बोलायचं नसतं, काही नजरेनी काही नाजूक स्पर्शाने सुद्धा सांगायचं असत.
हिरव रान काळी माती निळा समुद्र निळ आभाळ. हिरव रान काळी माती निळा समुद्र निळ आभाळ. अग प्रिये हीच ती जागा जिथे मी तुझा मंत्रमुग्ध चेहरा पाहत राहावा.
एकांतात आरशात तुझंच रूप पाहताना खूप खूप समाधान वाटत. तुझ्याच आठवणीने सजना माझ्या गाली हसू फुटत.
शब्दशिल्प मी घडवत राहावं, शब्दशिल्प मी घडवत राहावं. रोजच तुझे रूप मला मेनकेहूनही सुंदर दिसावं.
पापण्या मिटताच तुझी प्रतिमा दिसते. साऱ्या देहाचं वादळ होऊन अवघी रात्र दिवाणी होते.
प्रिय तुला सारखं पाहत राहा असं वाटत. म्हणजे मला बाकीचे उद्योग नाहीयेत अशातला भाग नाही, पण प्रिये प्रिये तुला सतत पाहत राहावं असं वाटतं. मन भरत नाही, डोळे थकत नाहीत, तुझं देखणं रूप डोळ्यात साठवून घ्यावं असं वाटतं.
हिरवं रान काळी माती निळा समुद्र निळ आभाळ. हिरवं रान काळी माती निळा समुद्र निळ आभाळ. चंदनाची हवा हा प्रदेश नवा, तुझा मंत्रमुग्ध चेहरा पाहत राहावा.
तुझ्या मिठीत मी मोहरून जातो, तुझ्या मिठीत मी मोहरून जातो. धुंद गुलाबी ओठांचं चांदणं टिपताना माझा मीच विसरून जातो.
तुझ्या सहवासात माझं दुःख आता हसू लागलंय. तुझ्या सहवासात माझं दुःख आता हसू लागलंय. स्वप्नांच्या घरट्यात एक पाखरू जन्म घेऊ लागलंय.
प्रिय तुझी माझी ओळख झाल्यापासून रोज रात्री तुझीच सुंदर स्वप्न पडू लागली. प्रिय तुझी माझी ओळख झाल्यापासून रोज रात्री तुझी सुंदर स्वप्न पडू लागली आहेत. आणि माझी कविता आता ना परत बहरू लागली.
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण नवा धुंद, तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण नवा धुंद, तुझ्या शब्दांच्या वेलीवर झुलतो माझा आनंद.
पहिल्या रात्री आपण दोघ अबोल होतो काय? पहिल्या रात्री आपण दोघ अबोल होतो शब्दाऐवजी स्पर्शन सारं काही बोललो होतो.
तुझ्या सहवासाची धुंदी माझ्या अंगांगात भिंते, तुझ्या सहवासाची धुंदी माझ्या अंगांगात भिंते, माझी मी न राहता तुझीच होऊन जाते.
तुझे काळे भोर केस पाहून फुलाचा जन्म घ्यावा असं वाटतो. तुझे काळे भोर केस पाहून फुलाचा जन्म घ्यावा असं वाटतो. तुझ्या निळ्या भोर डोळ्यात काजळ होऊन विसावा घ्यावा असं वाटतो.
तुझ्या गाण्याला सूर जुळवू म्हणते पण जुळता जुळत नाही. तुझ्याशिवाय आता सजणं मैफलच रंगत नाही.
तुझ्या केसातील मोगऱ्याचा सुगंध माझ्या मनाला धुंद करतो. तुझ्या केसातील मोगऱ्याचा सुगंध माझ्या मनाला धुंद करतो आणि तुझ्या चेहऱ्याचा चंद्रमा माझ्या देहाला बेबंद करतो.
तुझ्या भेटीसाठी मन माझं सैर भैर होऊन जातं. तू भेटल्यावर मात्र साऱ्या देहाचं वादळ होतं.
तुझ्या नेत्र पाकळ्यातील काळेभोर डोळे मनातले गुलाब झुलवत ठेवतात. अगं तुझ्या नेत्र पाकळ्यातील काळेभोर डोळे मनातले गुलाब झुलवत ठेवतात म्हणून तर प्रिये साऱ्यांच्या नजरा चुकवून माझ्या नजरा तुलाच निहाळतात.
श्रावणी पावसात हिरव्या हिरव्या रानात हिरवी हिरवी स्वप्न तुझ्या माझ्या मनात.
तुझ्या अंगणातून सतत जावंसं वाटतं. तुझ्या अंगणातून सतत जावंसं वाटतं. साऱ्यांच्या नजरा टाळून तुला बघत बसावंसं वाटतं.
जीवन पाण्यासारखं असतं. जीवन पाण्यासारखं असतं. त्यात जसा रंग टाकावा तसंच ते रंगत असतं.
तू चार चौघत उभी असताना मला जरा अवघडल्यासारखं वाटतं. तू चार चौघत उभी असताना मला जरा अवघडल्यासारखं वाटतं आणि तू एकटी भेटल्यावर सॉलिड बरं वाटतं.
तुझे श्वास माझे श्वास एक होऊ दे. तुझे श्वास माझे श्वास एक होऊ दे. माझा प्राण तुझा प्राण एक होऊ दे.
दूर क्षितिजा खाली हिरव्यागार रानाची हिरवी हिरवाई. दूर क्षितिजा खाली हिरव्यागार रानाची हिरवी हिरवाई. अशा ठिकाणी मिळो तुझ्या माझ्या संगमाची अपूर्वाई.
माझ्या मनात तूच भरलास पहिल्या नजर भेटीत. माझ्या मनात तूच भरलास पहिल्या नजर भेटीत. सांगणार कसे आणि कुणाला भीती होती माझ्या मनाला.
पिवळ्या उन्हात मोरपंखी रानात भुरभुरत्या श्रावणी पावसात. पिवळ्या उन्हात मोरपंखी रानात भुरभुरत्या श्रावणी पावसात. तुझे हात माझ्या हातात स्वप्नांची देवाणघेवाण करत असतात.
तुझ्या शब्दांच्या गावात मला ही वस्ती करू दे, तुझ्या शब्दांच्या गावात मला ही वस्ती करू दे, तुझ्या स्वप्नातील एक सुंदर स्वप्न होऊ दे।
माझी नजर या दुनियेत सगळ्यांनाच वेडी वाटते, माझी नजर या दुनियेत सगळ्यांनाच वेडी वाटते। बेरीज वजाबाकी करून जगणाऱ्यांना काय ठाऊक किती तुला शोधते।
फुलांच्या गावात वस्ती आपण करूया, सुगंधात धुंद होऊन एकरूप आपण होऊया।
कोण माझे मी कोणाचा, कोण माझे मी कोणाचा, रिवाज इथला दिल्या घेतल्याचा।
प्रवासात बरेच जण भेटतात, प्रवासात बरेच जण भेटतात, पण सुख दुःखाचे सोबती थोडेच जण असतात।
गेलो फुलास धराया, गेलो फुलास धराया, काटेच मज मिळाले। गेलो फुलास धराया, काटेच मज मिळाले, गेलो चंद्रास कवटाळाया, स्वप्न माझेच सारे जळाले।
संसारात भांडायचं नसतं, फुलासारखं रोज फुलत दोघांनी एक दुसऱ्याला सावरायचं असतं।
सारी माणसं सुखी नसतात बरं का, सारी माणसं सुखी नसतात। अगं आपल्यापेक्षा जास्त सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी ती सतत वावरत असतात।
मला वाचता आल्या असत्या माझ्या तळहातावरच्या रेषा, मला वाचता आल्या असत्या माझ्या तळहातावरच्या रेषा, तर या वाटा अशा चुकल्याच नसत्या।
ये मरणा तू भयान काळोख होऊन, ये मरणा तू भयान काळोख होऊन, कंटाळे मी या जहरी दुनियेला, जाशील का मला घेऊन।